नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायद्याची गरज. 78व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. मराठवाड्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 80 लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ प्राप्त. आणि देशातील सार्वजनिक विद्यापीठाच्या यादीत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 46वा क्रमांक. आता सविस्तर बातम्या. देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायद्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज 78व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सलग 11व्या वेळेस ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी 40 कोटी नागरिक जर जुलमी ब्रिटिश सत्ता उलथवून टाकत स्वातंत्र्यप्राप्तीचं उद्दिष्ट साध्य करू शकतात तर 140 कोटी नागरिक 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न नक्कीच साकार करू शकतात असा विश्वास व्यक्त केला. धर्माच्या आधारावर देशात दोन गट पाडणाऱ्या कायद्यांना आधुनिक युगात स्थान नसल्याचं मोदी यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
इस गंभीर विषय पर देश में चर्चा जो कानून धर्म के आधार पर देश को बांटते जो ऊंच नीच का कारण बन जाते ऐसे कानूनों को आधुनिक समाज में कोई स्थान नहीं हो सकता. अब समय की मांग है कि देश में एक सेकुलर सिविल कोड हो. हमने कम्युनल सिविल कोड में 75 साल बिताए हैं. अब हमें सेक्युलर सिविल कोड की तरफ जाना होगा और तब जाकर के देश में धर्म के आधार पर जो भेदभाव हो रहे हैं सामान्य नागरिक को जो दूरी महसूस होती है उससे हमें मुक्ति मिलेगी.
जातीयवाद तसंच परिवारवादापासून मुक्ततेसाठी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 1 लाख 9 तरुणांना राजकारणात सक्रिय करण्याचा मानस पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. बांगलादेशातली परिस्थिती लवकरच निवळेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण, शिक्षण, युवक कल्याण, संरक्षण, साहित्य निर्मिती आदी विषयांवरही पंतप्रधानांनी भाष्य केलं. राज्यात 78वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात विधानभवन इथं ध्वजारोहण करण्यात आलं. मराठवाड्यातही ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा झाला.
छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. राज्याचे अल्पसंख्याक विकास, अवकाफ आणि पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याप्रसंगी विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलवी स्वामी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी केलेल्या भाषणात सत्तार म्हणाले,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आपल्या जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या जिल्ह्यात 5,32,769 इतक्या बहिणींच्या नाव या योजनेच्या लाभासाठी मंजूर झाले असून राज्यात आपला जिल्हा हा सर्वात अग्रेसर आहे. छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना करून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे.
जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक तसंच गणमान्य नागरिक यावेळी उपस्थित होते. बीड इथं राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मुंडे यांनी यावेळी जिल्ह्यात कृषी क्षेत्रात राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला.
बीड जिल्ह्यात 2023-24 खरीप व रब्बी हंगामात मिळून 424 लाख रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला. यापैकी आतापर्यंत सुमारे 384 कोटी रुपयांचं वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले असून उर्वरित 21 कोटी रुपये वितरित करणे सुरू आहे. याशिवाय विमा कंपनीने कोणतेही कारण न देता नाकारलेल्या विमा प्रस्ताव मंजूर करून त्याही शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात पीक विमा मिळणार आहे.
नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. याप्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात बनसोडे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यासह विविध योजनांचा आढावा घेतला. धाराशिव इथे राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यापूर्वी पालकमंत्र्यांनी हुतात्मा स्मृतिस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या विविध योजनांचा सावंत यांनी आपल्या भाषणातून आढावा घेतला.
जिल्ह्यात 2023-24 या वर्षात महारोहयोच्या कामातून 22,05,476 मनुष्य दिवस निर्मिती केली आहे. 42,406 कुटुंबांना कामे केली. 6,606 कुटुंबांनी 100 दिवसापेक्षा जास्त दिवस मनरेगाची कामे केली. सध्या जिल्ह्यात मनरेगाची 24,844 कामे सुरू आहे.
हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परभणी इथं मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते साजरा झाला. यावेळी आमदार डॉ राहुल पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते, तर परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मराठवाड्यात इतरत्र सर्व शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना तसंच शासकीय कार्यालयांमधून 78वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 80 लाखांपेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ मिळाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्या आज मुंबईत बोलत होत्या. उर्वरित पात्र महिलांना सुद्धा 17 ऑगस्टपर्यंत हा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 14 ऑगस्टपर्यंत 1,62,00,000 अधिक महिलांनी या योजनेत नोंदणी केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंगनं जाहीर केलेल्या यादीनुसार देशातील सार्वजनिक विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं देशात 46वा तर राज्यात 4था क्रमांक मिळवला आहे. याबद्दल कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी आज प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. आज विद्यापीठात ध्वजारोहणानंतर ते बोलत होते. विद्यापीठातील विविध विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. परभणी इथं लायन्स क्लबच्या वतीनं 1,000 फूट लांबीच्या राष्ट्रध्वजाची फेरी आणि राष्ट्रध्वज सन्मान पथदर्शन करण्यात आलं. गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरून काढलेल्या या फेरीत शहरातील 50 शाळेतल्या सुमारे 5,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. जालना पोलीस मुख्यालयातल्या कवायत मैदानाचं नूतनीकरण तसंच विद्युत पथदिवे या कामाचं लोकार्पण राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता B.M. थोरात यांचा आज धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्याचं काम ग्रंथालयानं करावं असं आवाहन कृषी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. ते आज बीड इथं शासकीय ग्रंथालयाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. या ग्रंथालयात पुस्तकांसह डिजिटल पद्धतीनं ग्रंथसंपदा उपलब्ध राहणार आहे आणि अशा स्वरूपाचं हे राज्यातलं 4थं डिजिटल ग्रंथालय असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. वाशिम जिल्ह्यात आज सकाळी समृद्धी महामार्गावर नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव कारनं रस्त्याच्या बाजूला उभ्या ट्रकला धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायद्याची गरज. 78व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. मराठवाड्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 80 लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ प्राप्त. आणि देशातील सार्वजनिक विद्यापीठांच्या यादीत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 46वा क्रमांक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.